नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तु बाबतींत तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. दिल्लींत जाल्ल्या बॉम्बस्फोटाच्या फाटभुंयेर गोंयांत लेगीत सुरक्षीत नदरेंतल्यान कडक बंदोबस्त लागू केला अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. सोमारा राती एका मोटारीत दवरिल्ल्या बॉम्बान हो स्फोट घडोवन हाडिल्लो. लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनाच्या वाठारांत हो बॉम्बस्फोट जाला. हे फाटभुंयेर दिल्ली तशेंच मेट्रो सिटी आनी देशांतली हेर राज्यांनी सध्या हाय अलर्ट तशेंच चोख पोलीस बंदोबस्त दवरला. गोंयांतूय ह्या फाटभुंयेर चोख सुरक्षा वेवस्था दवरला अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें.
काल जो दिल्लीन जो ब्लास्ट जाला जेंका थंयसर दुर्दैवी मृत्यू आयलो तेज्या बद्दल हांव संवेदना व्यक्त करता. आमचे होम मिनिस्टर त्या जाग्यार येवन तेच्यानी पर्सनली येवन इन्स्पेक्शन केलें. हॉस्पिटलान वचून तांच्यानी जे बरयलो तांची चौकशी केली. ताची सखोल डिटेलान चौकशी होम मिनिस्ट्री मार्फत सुरू आसा. आतां कसो तो कित्याक जालो कसो जालो ताजें जातलेंच. बट एज अ अलर्ट म्हणून म्हणजे आतां स्टेटी पुराय जाग्याचेर हो अलर्ट दवरलेलो आसा की सगळी कडेन इन्स्पेक्शन चॅकींग हे रुटीन न्ही हे जायत.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हळ्यारूच इफ्फीची तयारी 5 दिसां भितर पुराय जातली अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. इफ्फीचो उक्तावण सुवाळो 20 नोव्हेंबराक आयनॉक्स वाठारांत दनपारां 3:30 वरांचेर जातलो जाल्यार सुमार 3 वरांची कार्यावळ ह्या वेळार जातली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल गोंय मंत्री रिजवण संस्था तशेंच पोरणी GMC आनी आयनॉक्स वाठारांत इफ्फीच्या सेटअपाची तयारी कशी आसतली ताचो गोंय मंत्री रिजवण संस्थेचे मुखेल अधिकारी अश्विन चंद्रू तशेंच हेर अधिकाऱ्यांसयत नियाळ घेतलो. अंदूचो इफ्फी उक्तावण सुवाळो भव्य दिव्य आसतलो मात तातूंत सिनेमा मळा वयल्या चित्ररथांचे आगळेवेगळे खाशेलेपण आसतले अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां.
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोवा 2025 एक ग्रँड पद्दतीत सेलेब्रेशन जाता. पयली जाताले तेज्याय पेक्षा आनीक ग्रँड पद्दतीन सेलेब्रेट करपाचो सरकाराचो प्रयत्न आसा. हे आमचो ओल्ड GMC कॉम्प्लेक्स हांगासर तेजो मेन स्टेज आसतलो आनी त्या मेन स्टेजीचेर VVIP आनी इनॉग्रल सेरेमनी जातलो. फ्रॉम द ओल्ड सेक्रेटरी टू कला अकादमी हाज्या पर्यंत ती परेड 3:30 वरांचेर सारको कार्यक्रम जो आहा तो सुरू जातलो.
भगवान बिरसा मुंडा हांच्या 150व्या जयंती निमतान शेनवारा 15 नोव्हेंबराक मडगांव एक व्हड मिरवणूक जावपाची आसा. आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हांणी काल ह्या विशीं उचेल्या पावण्यावेली बसका आपोवन मिरवणुकेच्या तयारीचो नियाळ घेतलो. दक्षिण गोंय जिल्लोधिकारी कचेरेंत तवडकर हांच्या येजमानके खाला ही बसका जाली. ह्या वेळार दक्षिण गोंयच्यो जिल्लाधिकारी एग्नाक्टस आदिवासी कल्याण खात्याचे संचालक निलेश धायगोडकर तशेंच येरादारी विभागाचे पुलीस हाजीर आशिल्ले. पुणे RPO म्हळ्यार प्रादेशीक पासपोर्ट कार्यालयान केंद्रीय अन्वेषण विभाग CBI पुणे टपाल विभाग पुणे पोलीस आयुक्तालय आनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस TCS कंपनीच्या सहकार्यान वॉकथॉनचे आयोजन केल्ले. सतर्कता जनजागृती अभियान 2025 खाला आयोजित ह्या वॉकथॉनात एकचारा खातीर वचनबद्धताय पारदर्शकताय आनी भौशीक सेवेकडेन जापसालदारकेच्या मूल्यांचेर भर दिलो. CBI पुणेच्या उपमहानिरीक्षक सारा शर्मा आनी हेर विभागाच्या अधिकाऱ्यांसयत ह्या वॉकथॉनचे फुडारपण केले. प्रशासनात प्रतिबंधात्मक जागृताय आनी नैतीक आचरण हांचे महत्व तिणे आपल्या उलोवपांत उक्ताय. पारदर्शक आणि लोकप्रधान प्रशासनात आंतरविभागीय सहकार्याची महत्वाची भूमिका असा असे त्यांनी आपल्या उलोपात सांगले. काल सांजे मेरेन वट्ट 11,85,034 मतदारातले 14,067 गणना फॉर्म मेळ्यात जे 1.19% आसात अशी माहिती मुखेल वेंचणूक अधिकारी आल्तिनो पणजीच्या कार्यालयान दिल्या. गोंयात SIR सुरू जाल्या उपरांत 11,85,034 गणना फॉर्म छापले आनी सुमार 99.900% गणना फॉर्म मतदारांक पयलीच वितरीत केल्यात. तशेंच मतदारांनी voters.ECI.gov.in भेट दिवन आपले गणना फॉर्म ऑनलाईन सादर करू येतात. हवामान. गोंय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात वातावरण चडशें वताळ आसतलें. गोंयात सुरू आशिल्ल्या फिडे बुद्धबळ संवसारीक कप 2025 चवथ्या फेरयेच्या पहिल्या खेळात काल भारताच्या अव्वल खेळगड्यांनी आपले वर्चस्व तिगोवन दवरले. आर प्रज्ञानानं रशियाच्या डॅनिल दुबो आड कठीण परिस्थितींतल्यान भायर पडून हो खेळ बादाबाद दवरपाक यस मेळ्ळे. अर्जुन एरिगेसीन हंगेरीच्या पिटर लेको आड फकत 20 चालीत हो खेळ बादाबाद दवरलो तर पी हरिकृष्णान निल्स ग्रेडियलियस आनी कार्तिक वेंकटरमनान लेकवांग लियम आड गुण मेळ्ळे. गोंयात 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर मेरेन फिडे विश्वचषक सर्त सुरू आसा जातूंत संवसारांतले नामनेचे खेळगडे वाटेकार जाल्यात. हो खेळ पळोवपाक सगळ्यां खातीर उक्तो आसा. तिकेटां विशींची म्हायती वर्ल्ड कप 2025.fide.com आसा. खेळा मोग्यांनी हाचो मुजरत लाव घेवचो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबर विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्या ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.